chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
मुख्यमंत्र्यांना भेटले आमदार, ऊस थकबाकी भागवण्याची केली मागणी. ऊसाची थकबाकी भागवली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. संतापलेल्या शेतकऱ्यांची समस्या घेऊन झबरेडा आमदार देशराज कर्णवाल यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र सिंग रावत यांची भेट घेतली. आमदार म्हणाले की ऊसाचे पैसे न दिल्याने सरकारची प्रतिमा खराब होत आहे. शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची योजना बनवत आहेत. गुरुवारी देहरादूनमध्ये मुख्यमंत्री यांच्याशी बोलताना झबरेडा आमदार म्हणाले, साखर कारखाने शेतकऱ्यांचे पैसे देत नाही. त्यांनी शेतकऱ्यांची थकबाकी लवकरात लवकर भागवली अशी मागणी करावी, जेणेकरून शेतकरी आर्थिक रूपाने मजबूत होतील. आमदार देशराज कर्णवाल यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत.